चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखर आयातीवर प्रतिबंध घालण्याची मागणी। नेपाळद्वारा देशात साखरेवरील आयात प्रतिबंध हटवल्याच्या एका आठवड्यानंतर व्यापाऱ्यांनी साखर आयातीवर पुन्हा प्रतिबंध घालावा अशी मागणी सरकारकडे केली आहे। येणाऱ्या काही महिन्यांसाठी पुरेल इतकी साखर देशात आहे, त्यामुळे साखर आयात करण्याची गरज नसल्याचा दावा त्यांनी केला। दोनच महिन्यात येणाऱ्या दसऱ्याच्या सणापर्यंत व्यापाऱ्यांनी साखर आयात थांबवावी अशी विनंती सरकारला केली। नेपाळ साखर उत्पादक संघानं साखर आयातीवरील निर्बंधांच्या त्यांच्या मागणीवर विचार करण्यासाठी सरकारला पत्र लिहिलं आहे। नेपाळच्या घरगुती साखर उद्योगांनी असा दावा केला होता की ते इतर देशातील साखरेशी स्पर्धा करू शकत नाहीत। बाजारामधील स्वस्त परदेशी साखरेनं त्यांच्या तुलनेत महाग असणाऱ्या नेपाळी साखरेची मागणी कमी केली होती। मार्च 2018 घरगुती साखरेच्या वृद्धीसाठी साखरेच्या आयातीवरील शुल्क 15% % केलं होतं, पण त्यानंतरही साखर कारखान्यांचा संघर्ष सुरूच होता। यानंतर नेपाळ सरकारनं घरगुती उत्पादनाला दिलासा देण्यासाठी ऑक्टोबर 2018 साखर आयातीवर निर्बंध घातले होते।